और यही पीकर प्लास्टिक की बॉटल्स वगैरह जो है जो हम यहाँ वहाँ डाल देते हैं, जो पानी में जमा हो जाती है, उसकी वजह से भी तो वाटर पोल्यूशन होता है।
Red FM, MH935,
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर महक तो आपके साथ है MH935 में। आज हम सेलिब्रेट कर रहे हैं पोल्यूशन कंट्रोल डे। आणि तो खरंतर भोपाळची जी काही ट्रॅजेडिक गॅस लीकेज होता त्यासाठी हा दिवस अवेअरनेससाठी सेलिब्रेट केला जातो। आता मी तुम्हाला विचारलं होतं नांदेडकरांना की नेमकं तुमच्याही आसपास असे पोल्यूशन क्रिएट करणारे किंवा पोल्यूशनला जबाबदार असणारे लोक असे कोण आहेत, काय म्हणतायत नांदेडकर?
हा माईक मॅम, अविनाश बोलतो। हा मॅम, जे प्रदूषणाबद्दल बोलतो ना, तर माझा छोटा भाऊ आहे मॅम, आता म्हणजे दिवाळी झाली ना तेव्हा फटाके खूप सारे फोडले, तर सणानिमित्त ठीक आहे ना फटाके फोडले, पण त्याच्या मनात आलं की ते कधी फोडते मॅम, रविवार संडे असेल सुट्टी असेल शाळेला की फटाके फोडत बसते। मग त्याला सांगितलं की बा फटाक्यामुळे लोकांना त्रास होते, प्रदूषण होते, ते काय ऐकत नाही। ते म्हणते जर फटाके वाजल्यामुळे प्रदूषण होत असेल तर ते आग लावा म्हणते फटाक्याला। मग आग लावल्यावर प्रदूषण होते ना, त्याला काय प्रयत्न म्हणजे मॅम त्याला बंद बा स्वतः कंट्रोल ठेव बा, म्हणजे लोकांना प्रदूषणामुळे खूप त्रास होते, आपण असं नाही केलं पाहिजे असं म्हणतो। मग दुसरा मित्र आहे मॅम, ते छोट्या छोट्या कामासाठी बाहेर गाडी घेऊन जाते, ते पेट्रोल, मग पेट्रोल मग वायू होते, कार्बन डायऑक्साईड जी वायू जी असतात त्याच्यामुळे होते ना प्रदूषण। हा चालत जायला तेवढं त्याला काय प्रॉब्लेम होते।
आय विश अगर सारे के सारे जो लोग है ऐसे इतने ज्यादा समझदार हो जाए तो जो पोल्यूशन है ना वो एकदम से कंट्रोल में आ जाएगा। पर हम क्या वो करते हैं? नहीं करते। समझता हम सबको है पर हम वो इम्प्लीमेंट नहीं करते हैं। सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर फिलहाल महक आपके साथ है MH935 में। स्टे ट्यून्ड एंड बजाते रहो।